तानाजी मालुसरे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवाभावाचा सवंगडी तानाजी काळोजी मालुसरे उमरटकर ज्यांचे नाव उच्चारताच मराठी माणसाची छाती अभिमानाने रुंदावते। उमरठे हे तानाजींचे मूळ गाव नव्हे। त्यांचे वडील काळोजी मालुसरे व काका भोरजी मालुसरे गोडवली गावी राहत होते। गडवली गावावर परक्यांची आक्रमणे नेहमी होत असत। त्याचवेळी शिवबांच्या हिंदी स्वराज्य निर्मितीच्या आणाभाका घेतल्याची बातमी सर्व मावळात पसरत होती। गोडवली आणि आजूबाजूच्या गावातील गावकऱ्यांच्या सभेत काळोजी व भोरजी मालुसरे यांनी शिवाजी महाराजांचा पक्ष उचलून धरला व यवनांकडून होणाऱ्या आक्रमणाला तोंड देण्याची प्रतिज्ञा केली। ही बातमी वाईच्या विजापूरकरांच्या सुभेदारास समजली। त्याने अचानकपणे एका रात्री गोडवलीवर हल्ला करून पूर्ण गोडवली बेचिराख करून टाकली। काळोजी व भोरजी दोघेही ठार झाले। सूर्याजी व तानाजी या दोन्ही मुलांना घेऊन तानाजींची आई आश्रयासाठी उमरठे या गावी आली, जेथे त्यांचा भाऊ शेलार मामा राहत होते। त्या काळच्या रिवाजाप्रमाणे गावात कोणालाही प्रवेश मिळवण्यासाठी ओळख द्यावी लागे, तसेच गावाबाहेर 3 दिवस राहावे लागे। तानाजीच्या आईने डोंगरात राहून 3 दिवस काढले, मग त्यांना उमरटकरांनी आश्रय दिला। शेलार मामांनी त्यांना एक खोपटे बांधून दिले, तसेच काही एकर जमिनीही मिळवून दिली। अशा तऱ्हेने तानाजी व सूर्याजी यांचा गुजारा सुरू झाला। सकाळच्या सत्रात ते काबाड कष्ट करीत, मात्र उन्हे टळल्यावर मात्र त्यांचा सर्व भर शरीर कमावण्यावर असे। तानाजी तलवारबाजी, भालाफेक तसेच तिरंदाजीत निपुण झाला। कुस्तीमध्येही तो तरबेज होता। पट्ट्याचे हात तो इतक्या सफाईने करी की बघणारे आश्चर्यचकित होत। तानाजी व सूर्याजी दोघेही केवळ उमरडे नव्हे तर आजूबाजूच्या भागात प्रसिद्ध झाले। शेती करावी, लढाईचे डावपे शिकावे हेच त्यांचे छंद। तानाजी व सूर्याजी दोघेही कोणाच्याही संकट समयी मदतीला धावून जात आणि आपल्या तलवारीचे पाणी पाजून शत्रूला दरोडेखोरांना नामोहरम करीत। म्हणूनच तानाजींच्या सभोवताली 2000 तरुण मित्र मंडळी जमा झाली। तानाजी गहुवर्णाचा रुंद छातीचा होता। कसरतीने कमावलेले पिळदार दंड, बनवलेल्या मांड्या असा तानाजी अर्धान पण रेखीव शरीराचा होता। शिवबा व तानाजींची भेट बिरडवाडीचे मालपाटील यांच्या लग्न समारंभात झाली। मालपाटलांनी जावळींच्या मोऱ्यासकट अनेक देशमुख देशपांड्यांना आमंत्रण केली होती। त्यांनी शहाजी पुत्र शिवबांनाही आमंत्रण दिले होते। शिवबांच्या दर्शनासाठी असंख्य गर्दी लोटणार हे निश्चितच होते। एका वर्तुळाकार मैदानात तानाजीने आपल्या दोन्ही हातात पट्टे घेऊन जे कौशल्य दाखविले ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले। तेथेच शिवबांनी तानाजीला राजगडावर येण्याचे आमंत्रण दिले। शिवबांनी आपल्या गळ्यातील कंठा तानाजीच्या गळ्यात घातला व आपल्या हातातील कडेही तानाजींच्या हातात घातले। तानाजी व शेलार मामा शिवांच्या भेटीस गेले। तेथे त्यांची ओळख इतर सवंगड्यांची झाली। शिवबा व नेताजी, तानाजी, बाजी, येसाजी व दादाजी नरसिंह प्रभू यांनी रोहिडेश्वरावर शिवलिंगापुढे हिंदी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। मोहिमेची सुरुवात किल्ले रोहिडेश्वरापासूनच करण्याचे ठरले। मोहिमेचा पहिल्या मानकऱ्याचा मान तानाजीला मिळाला व रोहिडेश्वर स्वराज्यात सामील झाला। दुसरे लक्ष होते किल्ले तोरणा। गडाचा किल्लेदार गाफील होता, गड बेसावध होता। शिवबांच्या मावळ्यांनी गडाचा कब्जा घेतला, किल्ल्याचा कारभार सुरू झाला। शिवबांनी गडाच्या तटबंदी दुरुस्त करण्याचे आदेश दिले, पण गडाच्या तुटपुंज्या खजिन्यावर एवढे मोठे काम पूर्ण करणे अवघड होते, म्हणूनच शिवबा चिंताग्रस्त होते। पण आई भवानीचा कौल स्वराज्याला होता. किल्ल्याच्या एका भागाची तटबंदी खिळखिळी झाली होती, तर काही ठिकाणी तटबंदीचा काही भाग पूर्णपणे कोसळला होता. तेथील दुरुस्तीचे काम तानाजींच्या देखरेखीखाली सुरू होते. तेथेच तानाजींना विपुल धानाचा साठा सापडला. शिवबांना घेऊन तानाजी गडावर आले व चोख बंदोबस्तात खजिना वाड्यावर आला. ही तानाजींची सत्वपरीक्षाच होती. धनाची कुठलीच अभिलाषा न बाळगता त्यांनी खजाना स्वराज्यात जमा केला आणि नकळत एका मोठ्या मोहाच्या मुशीतून सही सलामतपणे बाहेर पडला. म्हणूनच मातोश्री जिताबाईंनी शिवबांना म्हणाल्या, तानाजींच्या रूपाने तुम्हाला अनमोल हिरा सापडला. स्वराज्य विस्ताराच्या अनेक मोहिमांत तानाजींनी मोलाची कामगिरी बजावली. शिवाजी महाराजांनी अफजल खान, शाहिस्ते खान अशा मातब्बर मोगली सरदारांना धूळ चालली. संतापाने जळफळाट झालेल्या औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंगन या मातब्बर सेनानीला महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी दक्षिणेत पाठवले. प्रचंड मोठी फौज व फगजीना घेऊन मिर्झा राजे स्वराज्यावर चालून आले. शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी तह केला. तहांच्या अटीनुसार स्वराज्यातील सर्व किल्ले मोगलांना दिले गेले व महाराज व शंभूराजांना दिल्लीत जावे लागले. औरंगजेबाने राजांना आग्र्यात कैदेत ठेवले. शिवाजी महाराज आग्र्याहून कसे निसटले हे सर्वश्रुत आहेच. आग्र्याहून सुटून आल्यावर काही काळ शिवाजी महाराजांनी औरंगजेबाशी तह केला व आपली फौज ताजे तवानी व बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केले. तह मोडला गेला तो औरंगजेबाकडून आणि महाराजांनी चहूबाजूंनी मुघलांविरुद्ध मोहिमा उघडल्या. राजगडावरून अवघ्या 6 कोसावर किल्ले कोंडाणा आहे. जिजाऊ मातोश्रींना हा किल्ला परत जिंकून घ्यावा असे सारखे वाटत होते. हा गड पुणे शहराचा रक्षक मानला जातो. केवळ कोंडाणाच नव्हे तर स्वराज्यात असलेले सर्वच किल्ले पुन्हा जिंकून घेण्याचा संकल्प शिवाजी महाराजांनी केला. लढाईचा पहिला शुभशकून सिंहगड घेऊन घेण्याचे ठरले. राजांनी हे नक्की केले. काम सोपे नव्हते. किल्लेदार होता उदयभान राठोड. कडवा राजपूत, अत्यंत शूर व कडक शिस्तीचा होता. महाराजांचा लहानपणापासून दोस्त तानाजीने गड जिंकण्याचा विडा उचलला. कोंडाण्याच्या सभोवताली अवघड दरीखोरी, किल्लेदाराचा दरारा, शौर्य, सैन्यबळ हे सर्व तानाजींना माहीत होते. पण तरीही त्यांनी कोंडाण्याची जोखीम शिरावर घेतली. तानाजीच्या मदतीला त्याचा पाठचा भाऊ सूर्याजी उभा होता आणि आणखी एक व्यक्ती पहाडासारखी उभी होती, ती म्हणजे शेलार मामा. तानाजीला कोंडाण्याचा भेद काढणे जरुरी होते. मोजक्या साथीदारांना घेऊन तानाजी खामगाव या कोंडाण्याच्या पश्चिमेकडील गावात आला. तेथे कोळी जमाताची वस्ती असे व त्यातील बरेच लोक गडावर निरनिराळ्या ठिकाणी नोकरीत जात असत. तानाजीने कोळ्यांचा नायक खंडोजी नायकाकडून गडाची खडानखडा माहिती काढून घेतली. केवळ 500 माणसं घेऊन गडावर रात्री हल्ला करण्याचे तानाजींनी नक्की केले. तो दिवस होता 4 फेब्रुवारी 1670. किल्ल्याच्या पश्चिम बाजूस दोनगिरीचा कडा ताठ आणि खोल होता. त्यामुळेच तेथे तटबंदी घालावी अशी गरज कोणालाच वाटली नाही. तसेच चौक्या आणि पहारे नव्हते. गडावर जाण्यासाठी तानाजींनी हीच बाजू नक्की केली. दोरखंडाच्या साह्याने मावळे गडावर पोहोचले व मग सुरू झाला रणसंग्राम. किल्लेदार उदयभानूला हल्ल्याची बातमी कळाली आणि त्याने अनेकांना पायदळी तुडविणारा चंद्रावळ नावाचा हत्ती मावळ्यांवर सोडला. पण तानाजीने अत्यंत चलाखीने हत्ती आणि हत्तीचा माहूत दोघांनाही ठार केले. ही बातमी कळताच उदयभान ढाल तलवार घेऊन आला. तानाजी व उदयभान दोघेही एकमेकांसमोर उभे राहिले. दोघेही जबरदस्त योद्धे होते. अटीतटीची झुंज सुरू झाली. विलक्षण आवेगाने दोघे एकमेकांवर वार घालीत होते. तानाजींची ढाल तुटली, तरीही ते उदयभानवर घाव घालीत होते. पण वर्मी घाव लागल्याने दोघेही कोसळले. तानाजी पडल्याच्या बातमीने मावळ्यांचा धीर सुटला. तो ते पळण्याच्या तयारीत होते. पण तानाजीच्या भावाने सूर्याजीने मावळ्यांना माघारी फिरवले. तुंबळ युद्ध झाले, जे गडावळीत राजपुतांना आवरणे शक्य झाले नाही व अखेर किल्ला काबीज झाला. तानाजींच्या मृत्यूने शिवाजी महाराजांना अति दुःख झाले व त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, गड आला पण सिंह गेला. तानाजींचे पार्थिव ज्या मार्गाने त्यांच्या उमरड गावी नेण्यात आले त्या मार्गाला मडेघाट हे नाव पडले.